नमस्कार, मी अदिती बापट। ऐकूयात काही ठळक घडामोडी। केंद्र सरकारनं कांद्यावरची लावलेली निर्यात बंदी पुन्हा अनिश्चित काळासाठी वाढवली आहे। याबाबतची अधिसूचना काल जारी करण्यात आली। याआधी कांदा निर्यात बंदी 31 मार्चपर्यंत लागू करण्यात आली होती। समुद्रात होत असलेल्या चाचेगिरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तैनात केलेली आयएनएस कोलकाता ही युद्धनौका ताबात घेतलेल्या 35 सोमाली चाच्यांना घेऊन आज मुंबईत दाखल झाली। या चाच्यांना येलो गेट पोलिसांच्या हवाली करण्यात आलं आहे। एडनच्या आखातात ही युद्धनौका तैनात केली होती। सागरी चाच्यांच्या संशयास्पद हालचालींवर ड्रोनच्या सहाय्यानं ताबा मिळवल्यावर भारतीय नौदलानं आयएनएस कोलकाताच्या माध्यमातून या चाच्यांना ताब्यात घेतलं होतं। कुख्यात फरार गुंड विठ्ठल पुजारी उर्फ प्रसाद पुजारी यांचं आज चीनमधून भारतात प्रत्यार्पण झालं। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्याला आज मुंबईत आणलं। पुजारी विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, फौजदारी कट रचणे, शस्त्रास्त्र बाळगणे अशा प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। मात्र तो देशाबाहेर फरार झाला होता। त्याचा माग घेत असताना भारतीय गुप्तचर यंत्रणेनं दिलेल्या माहितीआधारे चीनच्या सुरक्षा यंत्रणेनं त्याला फेब्रुवारी 2023 मध्ये हाँगकाँग इथं खोटा पासपोर्ट बाळगल्याप्रकरणी अटक केली होती। यानंतर भारतानं त्याला आपल्या ताब्यात देण्यासाठी सातत्यानं केलेल्या प्रयत्नांनंतर त्याचं भारतात प्रत्यार्पण केलं गेलं। अमरावती लोकसभेची जागा भाजपाचा उमेदवार लढवणार असून लवकरच त्या नावाची घोषणा केली जाईल असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं। रामटेकमध्ये शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार निवडणूक लढवेल तर उर्वरित जागांवरचा जागा वाटपाचा प्रश्न लवकरच सुटेल असं ते म्हणाले। महायुतीला निम्म्याहून जास्त मतं मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होणार आहेत। यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल असा विश्वास त्यांनी आज मुंबईत अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर व्यक्त केला। या विषयावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याचं ते म्हणाले। 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षासोबत असलेले खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांना 58,000 मतांनी पराभूत केलं होतं। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।